के मैंने दूजे भैंस से दूध पिया नहीं और रूखा वो जी। अबे माँ के मैंने दूजे भैंस से दूध दही मईड़ो गावो रे, दूध दही मईड़ो गावो रे। अबे माँ के वो मैंने दूजे भैंस से पिया दूध नहीं खावो जी। खोले पूंजली सिकिया गई टोटे कर से करवाओ जी, गई टोटे कर से करवाओ जी, के महीने धीनो भूरी भैंस को दूध और खाओ
खाओ।
खोल पूंज ली सिटियां रोगा इटो में ट्रैक्टर सु करवाओ
करवाओ।
बाजरे नूपन करो नी त्यार
त्यार करो भकारी भरवाए थी।
हां भकारियां हगली भर लो के
हे।
पिया अर्जी सुन ले मारी
मारी,
गपा मारनी छोड़ दे रे, क्यों बुद्धि भ्रष्ट होई थारी
हे हे।
कम कोस मत बन भाई।
हां
मारवाड़ मारवाड़ रो वास है के
हे हे।
तो जिन टाइम रे मायने अब केवने लागी आपरे पति देव ने कहीं केवे देखो केवने लागी
उनके
के हुनो आपारे पांच टोगड़िया उबा सिरम सिरे आने आचो तो गुआरो बांटो देनो चालू कर दो
बल्ले
आने थोड़ो बहुत पीपो खांड घी लियाओ
बा
आचा चरावा ने करो एकदम उलियोड़ा काचरा हो जू
मैं नौ तिल गुड़ गुड़
हाँ जो बोपारी ने देखता ही खूंटो तुड़ान दौड़े
बाकी गुण में दमाते
जगो नागौर आले मेले में जान उबा हो था तो आधे एक लो ता हगला हूं तकड़ो इनाम आपने मिले लागे
ए कमे टीम जान दई।
हां सा
बा
तो काई केवे आ
ये नानियो
अबे मेलो तो नागौर रो आयो बेलिया ने चाल सिखावो जी।
आया बे मेलो रे नागौरी आयो पिया जी ने चाल तो सिखावो रे।
अबे मेलो तो नागौर रो आयो बड़ा ने चाल सिखावो जी।
आया बे मेलो नागौरी आयो बेलिया ने चाल
हाजिर कर दो भवारे थे पहला नंबर आओ जी।
तो जावो रे तमे धीरे माई पिया जी पहला नंबर आओ रे
जी पहला नंबर आओ जी।
आलम में पहले नंबर आओ रे
पहला नंबर आओ जी। ईमान का रुपया चार हजार ईमान का थारे घर री नारे पिउजी अर्जी सुन लो मारी वो। ਜੀ ਖੇਤੀ ਨੇ ਹਾਥੋ ਹੱਥ ਸੰਭਾਲੋ ਜੀ
ਆ ਦੋਰੇ ਰੁਦ ਕੇ ਤੀਰੀ ਆਈ ਖੇਤੀ ਨੇ ਹਾਥੋ ਹੱਥ ਸੰਭਾਲੋ ਰੇ
ਅਵਾ ਕਿਵੇਂ
ਉਂਗੇ
ਮਾਂ ਕੇ ਮੇਲੇ ਨਾਗੋਰੀ ਮੇਲੋ ਬੇਲਿਆਂ ਨੇ ਚਾਲ ਸਿਖਾਓ ਜਾਏ ਕਮੇਟੀ ਹਾਜ਼ਰ ਥੇ ਭਵਰੇ
ਇਨਾਮ ਪਾਓ
ਹਾਂ ਪਹਿਲਾ ਨੰਬਰ ਅਰੇ ਈਮਾਨ ਕਾ ਰੁਪਿਆ 4000 ਸਾਰਾ ਵਾ ਦੇਖ ਲੋ ਤਾਂ ਸਿਰੇ ਆਪਰੀ ਜੋੜੀ ਆਵੇ ਲਾ ਕੇ
ਹਾਂ ਹਾਂ ਦੁੱਧ ਕੀ ਜੋੜੀ
ਹਾਂ ਸਾ
ਬੱਲੇ
ਹਾਂ ਆਰੀ ਥੋੜੀ ਖਾਤਰੀ ਕਰੋ ਕੇ
ਹਾਂ ਖਾਤਰੀ ਕੀ ਮੀਨਾ ਨੋਟ ਗੁੰਡੇ
ਕਿਉਂ ਆਪਾਂ ਨੇ ਨਾਗੋਰ ਮੇਲੋ ਵੀ ਤੋ ਹੈ ਤੋ ਮਾਸੂਰੇ ਮੁਲਕਾ ਮੇ ਬੜਾ ਦੂਰ ਦੂਰ ਦੇਸਾਂ ਦਾ ਵਪਾਰੀ ਆਵੇ
ਕੇ ਯਾਰ ਪੰਜਾ ਹਰਿਆਣਾ
ਆ ਆਪਾਂ ਨੇ ਗਾਂਵਾਂ ਦਾ ਟੋਗੜਿਆ ਖਰੀਦ ਖਰੀਦ ਲੈ ਜਾਵੇ
ਵਾ
ਅਨ ਬੜੀ ਸੋਭਾ ਕਰੇ ਆਪਾਂ ਨੇ ਮੇਲੇ ਰੀ ਨਾਗੋਰ ਅਬ ਦੇਖੋ ਫਾਗੁਨ ਰੋ ਮਹੀਨੋ ਆਵੇ
ਭਾਈ ਭਾਈ
ਆਪਰੇ ਪਤੀ ਦੇਵ ਨੇ ਆ ਕਿਵੇ
ਉਂਕੇ
ਸਾਰੋ ਕਾਮ ਧੰਦੋ ਆਪਾਂ ਲੈ ਚੁੱਕਿਆ ਕੋਈ ਕਾਮ ਬਾਕੀ ਨਹੀਂ ਰਹੀ
ਹੋ
ਅਬ ਦੇਖੋ ਮੈਨੇ ਬਾਰਹ ਮਹੀਨਾ ਹੋਆ ਮੈਂ ਮਾਰੇ ਪੀਰ ਕੋਨੀ ਗੀ ਜੋ ਪਿਓਰ ਭੇਜ
ਦੋ ਬੀਨਤੀ ਹੈ
ਆਪਰੇ ਦੇਖੋ ਤਾਂ ਪਾਣੀ ਤੋਂ ਕਟੋ ਲਾਉਣੋ ਕੋਨੀ ਟਾਂਕੋ ਆਪਾਰੇ ਘਰੇ ਮਾਈ ਰੋਚਿਆ ਛੋਰੀ ਬੁਲ ਕੇ ਆਪਣੇ ਪੋਪੋਨ ਜਿਮਾ ਆਈ ਗਏ ਕਾਈ ਕਿਵੇਂ ਆ
ਉਂਗੇ
ਆਬੇ ਫਾਗੁਣ ਮਹੀਨੇ ਹੋਲੀ ਆਇਓ ਪੀਵੇ ਜੀ ਮੈਂ ਪੀਵਰ ਜਾਸ਼ੂ ਥੋੜੀ ਦੇਖ ਲੈ ਮਾਰੇ ਵੀ ਮਾਥੇ ਮੈਂ ਠਮਕੇ ਕੇ
ਭਾਈ ਭਾਈ ਗੱਲ ਤੋਂ ਦਿਗਿਆ ਥੋੜੇ ਕੇ
ਆ ਮਾਰੇ ਸੱਚੇ ਨਹੀਂ ਆ ਮੈਂ ਗਰਾ ਹੈ ਗਣੇ ਰੋ ਕਾਮ ਗੋਰ ਜਾ ਧੀਰੇ ਸੇ ਸਮੇ ਜਾਊਂ ਅਬ ਕਿਵੇ
ਕਹਿੰਗੇ
ਫਾਗੁਣ ਮਹੀਨੇ ਹੋਲੀ ਆਈ ਪਿਓ ਜੀ ਪਿਵਰ ਜਾਊ
ਹੈਲੋ
ਸਾਧਿਨੋ ਬੱਤੀ ਕੋ ਨਿਰੂ ਬੇਸ ਜਰੀ ਰੋ ਲਾਊ
ਮੇਰੇ ਬੰਦੇ
ਹਾਂ ਸਾ
ਇਹ ਕੰਮ ਕਾ ਠੋਕਰੀ
ਹਾਂ
ਸਿਤਾਰਾ ਤੁਮ ਤਮਾਟ ਕਰ ਦੋ
ਫਾਗੁਣ ਮਹੀਨੇ ਹੋਲੀ ਆਈ ਪਿਓ ਜੀ ਪਿਵਰ ਜਾਊ
ਹੱਲੇ
ਇਤੇ ਮੈਂ ਬੇਲੀ ਦੇਖੋ ਤਾਂ ਉਚਕਨ ਬੋਲੇ
ਕਾਈ ਬੋਲੇ
ਅਏ ਘਰੇ ਹੈ ਗਣੇ ਰੋ ਕਾਮ ਗੋਰ ਜਾ ਧੀਰੇ ਸੇ ਸਮਝਾਉ
ਹਾਂ ਬਾਤ ਮਾਨ ਲਈ ਨਹੀਂ ਆ ਬਾਤ ਰਸਮ ਨਹੀਂ ਹੈ
ਹਾਂ ਕਾ ਮਤ ਕਰਨਾ
ಇವರು ನಾವು ನಿಲ್ಲೋಣ ಬಾ. ಆಲ್ ದಿನ ಗಣಪಡಿಯ ಉಳಿರಾಕೆ ಜಿನ್ ಟೈಮ್ ಕೇವೆ
ಮಲ್ಲಾಮ್ ತಿಳ್ಕೊಂಡೆ ಗುಡ್ ಗುಡ್
ಗರೆ ಗಣೇರೋ ಕಾಮ್ ಗೋರ್ಜಾ ಧೀರ್ಯ ಸೇ ಸಂಜಮ್ ಪಟೇಲ್ ಅಣ್ಣ ಮತ್ ಕರ್ ಬಾತ್ ಬೇಕಾರ್
ಬೇಕಾರ್ ದೊಡ್ಗೆ ನಿಕ್ವಿ ದೊಡ್ಗೆ.
ಹಾ ಕೇವೆ ಮಾರೇ ಮೈನಾ ಹೋಗಾ ಮಾರೇ ಪಿವರಿ ನೈ ಗೈ
ಮಾರ ಮೀನ ಹೋಗಾ ಗೈ
ಆರ್ ಆಜ್ ತಾನೆ ಪ್ಯೂರ್ ಕಯೋಜನಕ್ಕೆ ಬಾತ್ ಬೇಕಾರ್ ಮತ್ ಕರ್ಣ
ಹೋಗಿದಾನೆ.
ಆ ಪಿವರಾಳಿ ಥಾನೆ ನೀ ಜೊತೆ ತಾ ಥಾ ಕೇವ ಜಕಿ ಬಾತ್ ಮಾರಿ
ಮಾರಿ ಕಮ್ ಬೇಟೆ ಮಾತಾ ನೀ ಮಾವೆಗೆ
ಆ ಮಾರಿ ಕೋನ್ ಜೊತೆ ನೀ ಜಾಉಂತಿ ತು ಬಂದಿ ಹಮೆ ಜಾಯಕೆ.
ಅದ ನೀ ರುಕೆ ನೀ ಪಲ್ಲಿಡಿಗೆ ಬಾ
ಮೇ ತೋ ದೇಖ್ಯ ಪತಿ ದೇವ್ರಿ ಅಜ್ಞೆ ಚಾಲಾ ತೋ ಚೋಕು ರೇ
ಠೀಕ್ ರೇ ಸತ್ತ ಭಯ ಆಗೆ ಭಾಯ್ ಭಾಯ್
ಪತಿ ದೇವ್ ಧೂಳ್ ಉಡಾ ದಿ ಜನ ಪತಿ ಹಮೆ ಜಾವಣ ಹೀ ಏಕ
ಅದೇ ಬಾತ್ ಬಸ್ ಕಿ ನೀ ಆಗೆ
ತೋ ಆ ಕಾಯಿ ಕೇವೆ
ಹುಂಕೆ
ರಾಜಘರ ಮೇ ಮಾರೋ ಪಿಯುಜಿ ನೀ ಬಸ್ ಚಾಲೆ ಲೋ ಅಬ ಥಾರೋ ಮತೋ ಪಡೆ ಜದ ಪಿವರ ಜಾವು ಹುಕುಮ ಚಾಲಸಿ ಮಾರೋ
ಮಾರೋ ಬಾ
ರಾಜ ಸಭ ಹೇ ತಿರಿಯಾರೋ ಸಂಸಾರ
ಸಂಸಾರ
ಥೋಡಿ ಗಣಿ ಹೋಚ ಹಾವಣ ಮನ ಮೇ
ಉಂಡಿ ಹೋಚ ಕೆ ಉಂಡಿ ಓರ್ ಕರ್ ಘೋರ್ ಬಾತ್ ಕೋ
ಪಿವರಿ ಯಾದ ಗಣಿ ಆವನೆ ಡೂಗೆ ಅಬ ಗಿಯೆ ಬಿಗರ ತೋ ನಹೀಂ
ರಹೋ ಬಾತ ನೀ ಚಾಲೆ ಕೆ
ಓ ಕೆವನೆ ಲಾಗೋ
ಬಾ
ತು ಅಬಾರ ಪಿವರ ಜಾನ ಕಹಿ ಕರಿ ಆಪಾರ ಟೆ ಕಾಮ ನಹೀಂ ಹೈ ತೋ ಕಹಿ ಹೋಯೋ ಕಾಂಕಡ್ರೆ ಮಾಯ್ನ ಆಪ್ಕಿ ಕೇರ್ ಕಂಡಾ ಫಳಿಯಾಕೆ ಕೇರ್ ಕಂಡಾ ಲಾಗಾಕೆ